नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कायम खेल खबरो. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बी आर आंबेडकर हांच्या 136व्या जयंती निमतान आयज पुराय राष्ट्र तांकां आदरांजली अर्पण करता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज उत्तराखंडातल्या देहरादून शारांत दिल्ली देहरादून इकॉनॉमीक कॉरिडॉराचे उक्तावण करतले. 23 एप्रिलाक अस्तंत बंगाल विधानसभा वेंचणुकेच्या पयल्या टप्प्या आदी राजकीय पक्षांनी आपली प्रचाराची सुरवात पुराय नेटान सुरू केल्या. आयपीएल क्रिकेटांत आयज चेन्नय सुपर किंग्स आनी कोलकाता नायट रायडर्स हांचे मदली मॅच चेन्नयच्या एम ए चिदंबरम स्टेडियमार जातली. आतां पुराय खबरो. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बी आर आंबेडकर हांच्या 136व्या जयंती निमतान आयज पुराय राष्ट्र तांकां आदरांजली अर्पण करता. ह्या निमतान देशभरांत वेगवेगळ्यो कार्यावळी आयोजीत केल्यात. नवी दिल्लींत आयज सकाळीं संसद भवनाच्या आवारांत डॉ बी आर आंबेडकर हांकां श्रद्धांजली ओंपपाची कार्यावळ घडोवन हाडल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी डॉ बी आर आंबेडकर हांच्या जयंती निमतान नागरिकांक शुभेच्छा दिल्यात. राष्ट्रपतींनी आपल्या संदेशांत डॉ आंबेडकरांक आदरांजली ओंपली आनी ते एक कायदेतज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, विचारवंत, कायदेपंडीत आनी समता समाज वेवस्थेचे खंबीर पुरस्कर्ते आशिल्ले अशें म्हणला. समाजातल्या वंचीत आनी दुबळ्या घटकांच्या उदरगती खातीर आपले पुराय जिवीत तांणी ओपले आनी तांच्या कल्याणा खातीर इतिहासीक योगदान दिले अशें तांणी मुखार म्हणला. ह्या वेळार बाबासाहेब आंबेडकरांचे आदर्श आपल्या जिवितांत आपणावपाचे आनी न्यायपूर्ण, समावेशक आनी प्रगत राष्ट्र उबारपाच्या वावरांत योगदान दिवपाचे आवाहन राष्ट्रपतींनी सगळ्यांक केलां. 2 दिसांच्या गुजरात भेटीचेर आशिल्ली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गांधीनगरांतल्या लोकभवनांत आयज डॉ बी आर आंबेडकर हांच्या जयंती निमतान आयोजीत सामाजीक समरसता महोत्सवांत सहभागी जातली. ह्या वेळार गुजराताचे राज्यपाल आचार्य देवव्रत आनी मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल हाजीर आसतले. उपरांत गांधीनगरांत जावपी राष्ट्रीय रक्षा विद्यापीठच्या 5व्या दिक्षांत सुवाळ्याक राष्ट्रपती हाजीर रावपाची आसात. ह्या सुवाळ्या वेळार सुमार 593 विद्यार्थ्यांक पदवी प्रदान करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज उत्तराखंडातल्या देहरादून शारांत दिल्ली देहरादून इकॉनॉमीक कॉरिडॉराचे उक्तावण करतले. तशेंच दिल्ली देहरादून अर्थीक मार्गाच्या उंचायेच्या सुवातेर आशिल्ल्या वन्यजीव मार्गाचोय प्रधानमंत्री नियाळ घेतले. उपरांत मोदी देहरादून लागसरच्या जय मा दात काली देवळांत दर्शन आनी पुजे खातीर भेट दितले. ह्या कॉरिडॉराक लागून दिल्ली आनी देहरादून हांचे मदलो प्रवास वेळ सध्याच्या 6 वरां परस सुमार 2.5 वरां मेरेन उणो जातलो. अखंडीत आनी वेगान जोडणी सुनिश्चित करपा खातीर ह्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत 12 सुवातींनी 10 जोडणी, 3 रेल्वे उड्डाण पूल, 4 मुखेल पूल आनी मार्ग कुशीकच्यो सुविधा बांदपाचो आस्पाव आसा. प्रवाशांक सुरक्षीत आनी कार्यक्षम प्रवास अणभव दिवपा खातीर ह्या मार्गांत प्रगत येरादारी वेवस्थापन प्रणाली सज्ज केल्या. ह्या वाठारांतली पर्यावरणीय संवेदनशीलताय, गिरेस्त जैवविविधताय आनी रानवटी जनावरां मतींत दवरून मनीस रानवटी जनावर संघर्श खूब उणो करपाच्या हेतान ह्या मार्गाची रचना केल्या. 23 एप्रिलाक अस्तंत बंगाल विधानसभा वेंचणुकेच्या पयल्या टप्प्या आदी राजकीय पक्षांनी आपली प्रचाराची सुरवात पुराय नेटान सुरू केल्या. राजकीय वातावरणात रॅली, रोड शो आनी फुडाऱ्यां मदीं तिखट आरोप प्रत्यारोपांचे सत्र दिसून येता. मतदारांक आपले वटेन वळोवपाचे सगळे यत्न चड खर जाल्यात. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांची आयज उत्तर बंगालात खूब व्यस्त भोंवडी आसा. सकाळी 11:30 वरांचेर ते उत्तर दिनाजपूर जिल्ल्यांतल्या कालियागंजात रोड शोचें फुडारपण करतले. हाचे उपरांत दक्षीण दिनाजपूरांतल्या गोचियार गंगारामपूर मैदान हांगा भौशीक बसका घेतले. गिमाळ्याच्या पिका खाला आशिल्लो लागवड वाठार 64 लाख हॅक्टरा परस चड वाडला अशें कृशी आनी शेतकार कल्याण मंत्रालयान सांगलां. फाटल्या वर्साच्या ह्याच कालावधीच्या तुलनेत ह्या वाठारांत उमाशेच्या पिका खाला 0.77 लाख हॅक्टराची लक्षणीय वाड दिसून आयल्या अशें मंत्रालयान सांगले. 30 लाख हॅक्टरा परस चड वाठारांत तांदूळ पेरला जाल्यार 11 लाख हॅक्टरा परस चड वाठारांत कडधान्याची लागवड केल्या अशें मंत्रालयान सांगलां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान आयकतात.
September 22 नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%।
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी।
कम टैक्स, ज्यादा बचत, नेक्स्ट जेन जीएसटी।
आता मुखावले खबरो। सरकारान प्रधानमंत्री इलेक्ट्रीक ड्रायव्ह रेव्होल्यूशन इन इनोव्हेटीव्ह व्हीकल एनहान्समेंट म्हळ्यार पीएम ई ड्रायव्ह येवजणे खाला इलेक्ट्रीक तीन चाकी वाहना खातीर अनुदान आनीक 2 वर्सां खातीर वाडयला अशें नवी दिल्लीत जाल्ले आंतर मंत्रालयीन बसकेंत उलयतना उद्देग मंत्रालयाचे अतिरिक्त सचीव डॉ हनीफ कुरेशी हांणी सांगले।
The government has been encouraging manufacturing and adoption of electric vehicles. This is in view of not only the energy security situation, but a step towards Atmanirbhar Bharat. Under the PM E-Drive scheme, the terminal date of the subsidies for three-wheelers rickshaws was till March 2026. That has now been extended by 2 years till March 2028. Electric two-wheelers are used by a large number of people. The terminal date for the subsidies has also been extended by another 3 months till 31st July of 2026.
देशभरात एलपीजीची पुरवण बरी आसा। अस्तंत आशियातल्या संकश्टाक लागून पुरवण साखळीत कसलीच आडमेळी येवची न्हय हे खातीर आनी गैरवापर टाळपा खातीर ओटीपी आधारित घरगुती एलपीजी वितरणाची पद्दत निश्चित केल्या अशें आंतर मंत्रालयीन बसकेंत उलयतना पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्रालयाची संयुक्त सचीव सुजाता शर्मा हांणी सांगले।
डोमेस्टिक एलपीजी सप्लाई नॉर्मल है, किसी भी डिस्ट्रीब्यूटर पर कोई ड्राई आउट रिपोर्टेड नहीं है। ऑनलाइन बुकिंग लगभग 99% तक पहुंच गई है। इसके अलावा डायवर्जन को रोकने के लिए ओटीपी बेस्ड एलपीजी डिलीवरी की जा रही है। कमर्शियल सप्लाईज के संबंध में 70% तक रेस्टोर की जा चुकी है।
भारतातले इराणाचे राजदूत डॉ मोहम्मद फताली हाणी कठीण काळात विश्वासार्ह आणि संवेदनशील भागीदार ठरिल्याबद्दल भारत सरकार आणि भारतीय जनतेचे आभार मानल्यात। नवी दिल्लीत पत्रकारांकडे उलयताना ताणी या कठीण काळात गरजेची सगळी व्यवस्था उपलब्ध करून दिल्याबद्दल सरकाराचे उपकार मानले। भारत आणि इराण हांचे मदीं हितसंबंध समान असात आणि फुडाराकूय दोन्ही देशांमधले सौहार्दपूर्ण संबंध अशेच कायम उरतले असे डॉ मोहम्मद फताली हांणी म्हळा। युवा व्यवहार आणि खेळा मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी माय भारत बजेट क्वेस्ट 2026 आभासी पद्धतीन वाटो घेतलो आणि देशभरातल्या सहभागीकडे संवाद साधलो। काल या क्वेस्टाच्या समारोप समारंभात उलयताना ताणी युवकांक विकसित भारताच्या संकल्पनेत सक्रियपणान योगदान दिवपाक प्रोत्साहित केले आणि लोकशाय घटमूट करपाक तांची महत्वपूर्ण भूमिका आशिल्ल्याचे नमूद केले। माय भारत बजेट क्वेस्ट 2026 संकल्पना तरणाट्या नागरिकांक शासन प्रक्रिया आणि केंद्रीय अर्थसंकल्पाकडे जोडपाक एक राष्ट्रीय माची म्हूण केल्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आपल्या पत्रात युवकांच्या व्यापक सहभागाचे कौतुक केले आणि अधोरेखित केले की असे संवाद तरणाट्या मनामधली सर्जनशील क्षमतेक चालना देतात, शासनाक बळकट करतात आणि भारताच्या फुडारातल्या विकासाची दिशा थारायतात। आयपीएल क्रिकेटांत हैदराबादाच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमात जाल्ल्या खेळांत कर्णधार ईशान किशन हाणें केल्ल्या 91 धावड्यांच्या धडक खेळांत आनी नवोदीत प्रफुल्ल हिंगे आनी साकीब हुसेन हांणी दरेकी 4 विकेटी घेतिल्ल्यान सनरायझर्स हैदराबादान राजस्थान रॉयल्साक 57 धावड्यांनी हारयले। प्रफुल्ल हिंगेक सामनावीर म्हूण जाहीर केलो। आयज चेन्नय सुपर किंग्स आनी कोलकाता नायट रायडर्स हांचे मदली मॅच चेन्नयच्या एमए चिदंबरम स्टेडियमार जातली। सांजवेळा 7:30 वरांचेर खेळ सुरू जातलो। भारतीय हवामान विभागान आयज अरुणाचल प्रदेश उपहिमालयीन अस्तंत बंगाल आनी सिक्कीमातल्या कांय सुवातींनी घोग्याच्या पावसाचो अदमास दिला। ईशान्य भारत, कर्नाटक, उपहिमालयीन अस्तंत बंगाल, सिक्कीम, केरळ आनी माहेच्या कांय वाठारांनी दिसभरांत गडगड आनी विजांचो कडकडाट जावपाची शक्यताय आसा। हवामान खात्यान आयज सौराष्ट्र आनी कच्छांत उश्णतेचे ल्हार येवपाचोय अंदाज दिला। फुडल्या 3 ते 4 दिसांत आंध्र प्रदेश, बिहार, दर्यादेग कर्नाटक, गुजरात, केरळ, माही, कोकण आनी गोंय, ओडिशा, तमिळनाडू, पुडुचेरी आनी करायकलच्या कांय भागांनी उष्ण आनी दमट हवामान उरपाची दाट शक्यताय आसा। आता खबरो सोपोवचे पयली परत एक फावट कांय मुखेल खबरो। भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बी आर आंबेडकर हांच्या 136व्या जयंती निमतान आयज पुराय राष्ट्र तांकां आदरांजली अर्पण करता। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज उत्तराखंडातल्या देहरादून शारांत दिल्ली देहरादून इकॉनॉमिक कॉरिडॉराचे उक्तावण करतले। 23 एप्रिलाक अस्तंत बंगाल विधानसभा वेंचणुकेच्या पहिल्या टप्प्या आदी राजकीय पक्षांनी आपली प्रचाराची सुरवात पुराय नेटान सुरू केल्या. आनी आयपीएल क्रिकेटांत आयज चेन्नई सुपर किंग्स आनी कोलकाता नायट रायडर्स हांचे मदली मॅच चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमार जातली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें सांजेच्या 6:30 वरांचेर. नमस्कार.